श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। पहिल्या अध्यायात आतापर्यंत आपण पाहिलं, अर्जुनाला विषाद झाला। रणक्षेत्रात त्याने आपले नातेवाईक पाहिल्यानंतर त्याच्या अंतकरणाला कारुण्याने घेरले आणि त्या करुणेमुळे तो युद्धक्षेत्रात हतप्रभ झाला आणि श्रीकृष्णासोबत पुढे संवाद करू लागला। आजच्या भागात श्लोक 34 ते 47 आपण पाहणार आहोत आणि आज आपला पहिला अध्याय इथे संपणार आहे। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। आचार्या पितरा पुत्रास्तथैव च पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा। हे नेणसी तू कवण परीपैल भीष्म द्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत। एथ शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ पुत्र ना तू केवळ इष्ट ही असती अवधारी अति जवळी केचे हे सकळ ही सोयरे आमुचे म्हणोनी दोष आणि वाचे बोलतांची। हे कोण आहेत कृष्णा, तू जाणत नाहीस काय? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण ते पलीकडे आहेत ते पहा। येथे मेहुणे सासरे मामे आणि हे इतर सर्व बंधू पुत्र नातू आणि केवळ इष्टही आहेत। ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणीने नुसते बोलणे हे सुद्धा मला पापासारखे वाटत आहे। ये तान हन्मिच्छामी ज्ञतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राजस्य हेतो किन्नु महि कृते। हे वरी भलते करितू आताची येथे मारितू परी आपण मने घातू न चिंतावा। त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल येथ तरी हे अनुचित नाचरे मी। जरी आजी येथ ऐसे कीजे तरी कवणाच्या मनी उरीजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा। उलट पक्षी हे वाटेल ते करोत, आताच पाहिजे तर आम्हाला या ठिकाणीच मारोत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरे नाही। त्रैलोक्याचे समग्र राज्य जरी येथे मिळणार असले तरी हे अयोग्य काम मी कधीही करणार नाही। जर आज आम्ही येथे असे केले तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील? आणि मग कृष्णा सांग, तुझे मुख आम्ही कसे पाहायचे आणि आम्हाला तुझे मुख तरी कसे दिसणार?
निहत्य धार्त राष्ट्रान नका प्रीती स्या जनार्दन पापमेवाश्रये दस्मान हत्वैतानात ताईन। जरी वधू करूनी गोत्रजांचा तरी वसोटा होनी दोषांचा मत जोडलासी तू हातीचा दुरी होसी। कुळहरणी पातके तिये आंगी जळती अशेखे तये वेळी तू कवणेके देखावासी। जैसा उद्याना माजी अनळू संचरला देखोनी प्रबळू मग क्षणभरी कोकिळू स्थिर नोहे। सकर्दम सरोवरू अवलोकूनी चकोरू नसीवी तू अव्हेरू करुनी निघे तया परी तू देवा मज झकून येसी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशी जैल।
जर आज मी गोत्रजांचा वध केला तर सर्व दोषांचे मी वस्तिस्थान होईल आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू माझ्या हातचा जाशील। कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके सर्व पापे जेव्हा अंगी जडतील तेव्हा तुला कोणी कोठे पाहावे। ज्याप्रमाणे बगीचाला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तेथे क्षणभरही थांबत नाही किंवा चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर पक्षी त्यात न राहता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो, त्याप्रमाणे हे श्रीकृष्णा जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा संपला तर तू आपल्या मायेने मला चुकवून माझ्याकडे येणार सुद्धा नाहीस।
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धातराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखी न स्याम माधव। म्हणोनी मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुती परी दिसतसे तुझसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल तेणे दुखे हिये फिटेल तुज विण कृष्णा। म्हणोनी कौरव हे वधिजती मग आम्ही भोग भोगी जती हे असो मात उघडती अर्जुन म्हणे।
म्हणून हे कृष्णा मी हे करणार नाही, या लढाईमध्ये हत्यार मी धरणार नाही, कारण हे युद्ध अनेक प्रकारांनी निंद्य मला दिसत आहे। तुझ्याशी ताटातूट होईल तर मग सांग आमचे काय उरेल रे। हे कृष्णा तुझ्या वाचून त्या दुःखाने आमचे हृदय दुभंग होईल, एवढ्याकरिता कौरव मारले जावेत आणि आम्ही भोग भोगावेत हे सर्व राहू दे। ही गोष्ट घडणे अशक्य आहे, ही गोष्ट मला अजिबात पटत नाही असे अर्जुन म्हणाला।
यद्यप्ये ते न पश्यंती लोभोपहत चेतसा कुलक्षये कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षये कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन। हे अभिमानमदे भुलले जरी पा संग्रामाले तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणताची सेवावे काळकुट हा जी मार्गी चालता पुढा सिंह जाहला अवचिता तो तव चुकविता लाभुआथी असता प्रकाशू सांडावा मग अंधकुपे आश्रावा तरी तेथ कवणू देवा लाभू सांगे का समोर अग्नी देखोनी जरी न वचीजे ओसंडोनी तरी क्षणा एका कवळुनी जाळू सके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पहात हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे ऐसे पार्थ तिये अवसरी म्हणे देवावधारी या कल्मशाची थोरी सांगे न तुझ।
हे कौरव अभिमानाच्या मदाने बहकून जाऊन जरी लढण्याकरता आले आहेत तरी पण आम्ही आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे। आपलेच आप्त संबंधी आपण मारावे हे असे भलतेच कसे करावे, जाणून बुजून काळकूट कसे घ्यावे। काळकूट म्हणजे एक विष। महाराज रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकवून जाण्यातच फायदा आहे। असलेला उजेड टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर श्रीकृष्णा त्यात काय लाभ होणार सांग बरे? किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपणास भस्म करून टाकेल. त्याचप्रमाणे हे मूर्तिमंत दोष म्हणजे उघड उघड दिसणारा दोष अंगावर आदळू पाहत आहे हे समजत असूनही या कामी मी कसा प्रवृत्त व्हावे? त्यावेळी असे बोलून पार्थ म्हणाला, देवा ऐक, मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो, पुढे ऐक.
कुलक्षये प्रपश्यंती कुलधर्मा सनातना, धर्मे नष्टे कुलं कृष्णं अधर्मो भी भवृत्यत. जैसे काष्टे काष्ट मथिजे तेथ वन्ही एक उपजे, तीने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेनी. तैसा गोत्राची परस्परे जरी वधू घडे मत्सरे, तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे. म्हणून येणे पापे वंशज धर्मु लोपे, मग धर्मुची आरोपे कुळा माजी.
ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तेथे एक अग्नी उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो, अगदी त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सर का शिरला तर त्या मत्सराने एकमेकांशी जर एकमेकांचा वध केला तर त्या भयंकर महादोषाने संपूर्ण कुळ नाश पावते. म्हणून या पापाने वंश परंपरागत असलेल्या आपल्या कुळ धर्माचा लोप होतो आणि मग कुळामध्ये अधर्म माजतो, कोणी कोणाचं ऐकत नाही.
अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ती कुल स्त्रियाः, स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकराः. एथ सारासार विचारावे कवणे काय आचरावे, आणि विधिनिषेध आगवे पारुषती. असता दीपू दवडिजे मग अंधकारी रहाटिजे, तरी उजूची का आडळिजे जयापरी. तैसा कुळी कुळक्षयो होय तई वेळी तो आद्य धर्म जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. जै यमन नियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा विचरती, म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी. उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती जाती धर्म. जैसी चोहटाचिये बळी पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी प्रवेशती.
तिथे सारासार विचार, कोणी कशाचे आचरण करावे व कर्तव्य काय अकर्तव्य काय या सगळ्या गोष्टी लोप पावतात, कोणी कोणाला जुमानीत नाही. जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर चांगल्या जागीही ज्याप्रमाणे अडखळण्याचा किंवा ठेच लागण्याचा प्रसंग येतो त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी आपल्या कुळामध्ये पहिल्यापासून चालत असलेल्या धर्माचा लोप होतो आणि मग तेथे पापा वाचून दुसरे काय लाभणार. ज्यावेळी इंद्रिये व मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिये स्वैर सुटतात, म्हणून कुलीन स्त्रियांकडून व्यभिचार घडतो. उच्च वर्णाच्या स्त्रियांचा नीच वर्णाच्या लोकात संचार होतो, अशा रीतीने वर्णसंकर होतो व त्यामुळे जाती धर्म मुळापासून उखडले जातात. ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात त्याप्रमाणे महापापे अशा कुळात शिरतात आणि कुळाचा पूर्ण सत्यानाश होतो, सर्वनाश होतो.
संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पीतरो म्रेषां लुप्तपिण्डोदकक्रियाः मगकुळातया शेखा आणीकूळघातका एरयेरा नरका जाणेयाथी देखे वंशवृद्धि समस्त या परी होय पतित मग बोबांडिति स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेथ नित्यादि क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुखे तेथ कवणा तिळोदके कवण अर्पी तरी पितर काय करीति कैसे नी स्वर्गे वसती मनोनी तेही येती कुळापासी जैसा नखाग्नि व्याळुलागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी या ब्रह्म कूळ आगवे आपल विजे।
मग त्या संपूर्ण कुळाला आणि कूळ घातक्यांना दोघांनाही नरकाला जावे लागते। पहा, याप्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून मग परत येतात। ज्यावेळी रोज करावयाची धार्मिक कृत्ये बंद पडतात आणि प्रसंग विशेषी करावयाची लोपतात, त्यावेळी कोण कोणाला तिलोदक देणार? असे झाल्यावर पितर काय करणार? स्वर्गात ते कसे राहणार? म्हणून ते देखील मग त्या भ्रष्ट कुळापाशी नरकात येतात। ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष शेंडीपर्यंत हा हा म्हणता म्हणता पसरते, त्याप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कूळ अशा पातकाने बुडून जातात आणि मग त्यांचा सर्वनाश होतो।
दोषे रैते कुलग्नानां वर्णसंकर कारकैः उत्साध्यन्ते जाति धर्मः कुलधर्माश्च शाश्वता उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवत्यन्नूनुश्रुषाः अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयम् यदुराज सुख लोभेन हन्तु स्वजनमुद्यता देवा अवधारी आणिक एक एथ घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंशु पावे जैसा घरी आपुल्या वाणी वसे वन्ही लागला तो आणिकाही प्रज्वळिला जाळुनी घाली तैसिया तया कूळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधू पावती निमित्ते येणे तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडिलिया तिये ठाई मग कल्पांतिही उगंडू नाही एसणे पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविधकानी ऐकिजे परी अजूनी वरी त्रासूनुपजे हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारिपा अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणता ही दुख अव्हेरुणा जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुदले सांग पा काय थे कुले घडले आम्हा।
देवा ऐक, येथे आणखी एक महापातक घडते। ते असे की त्या पतितांच्या संसर्ग दोषाने लोकांचे आचार विचार भ्रष्ट होतात। ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्या घरांनाही जाळून टाकतो, अगदी त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात ते ह्या संसर्गरूप कारणाने दूषित होतात। अर्जुन म्हणतो, त्याप्रमाणे अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो आणि त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्यांची सुटका होत नाही. कुलक्षयामुळे एवढी अधोगती होते असे अर्जुन पुढे सांगू लागला. देवा ऐक, ही नाना प्रकारची बोलणी कानाने ऐकतोस पण अजूनपर्यंत तुला शिसारी सुद्धा येत नाही. तू आपले हृदय वज्रासारखे कठोर का केलेस? ज्या शरीराकरिता राज्य सुखाची इच्छा करावयाची ते शरीर तर क्षणभंगूर आहे असे कळत असताही अशा या घडणाऱ्या महापातकांचा त्याग का करू नये? हे जे सर्व आपले वाडवडील जमले आहेत त्यांना मारून टाकावे अशा बुद्धीने त्यांच्याकडे पाहिले, ही काय लहान सहान गोष्ट आमच्यातून घडली? तूच सांग. म्हणजे अर्जुनाला असं वाटत आहे की हा विचार करून सुद्धा आपल्याला किती पाप लागेल आणि असे पाप आपल्याला उघड उघड दिसत असताना आपण असं पाप का करावं, म्हणून तो परत परत कृष्णाला विचारतो की हे कृष्णा, तुझे अंतकरण असे काय दगडासारखे आहे, मला सांग.
यदि माम प्रतीकारम अशस्त्रम शस्त्रपाणया धार्तराष्ट्रारणे हन्योस्तन्मे क्षेमत्तरं भवेत. आता यावरी जे ज्यावे तया पासूनि हे बर्वे जे शस्त्रे सांडूनि साहावे बाणयांचे. तयावरी होय जितुके ते मरणही वरीनिके परी येणे कल्मशे चाड नाही. ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ मग म्हणे राजते केवळ निरय भोगू.
आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हे चांगले होईल. असे केल्याने जितके दुःख भोगावे लागेल तितके सहन करावे, इतकेच काय पण अशा करण्याने मृत्यूही जरी प्राप्त झाला तरी तो अधिक चांगला होईल. परंतु हे पातक करण्याची आपणास इच्छा नाही. याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की यांचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे, दुसरे काही नाही, म्हणून मी हे युद्ध करणार नाही.
संजय वाच एव मुक्त्वा अर्जुनं संखे रथोपस्थपुपाविशत विसृज्य सशरं चापं शोक संविघ्नमानसः. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहीवरू आला तेथ उडी घातली खाला रथौनिया. जैसा राजकुमरू पदच्युतु सर्वथा होय उपहतु कारवी राहु ग्रस्तु प्रभाहिनु. ना तरही महासिद्धि संभ्रमे जिंतला तापसू भ्रमे मग आकळुनी कामे दिनू कीजे.
संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला. मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला अनिवार गहीवर आला. मग त्याने रथावरून खाली उडी घातली. ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकाराने निस्तेज होतो किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजरहित होतो अथवा महासिद्धीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तळाक्यात सापडून दीन होतो.
ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतला तापसू भ्रमे मग आकळुनी कामे दिनू किजे. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जेथ रहवरू त्यजीला तेणे. मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे ऐके राया तेथे वर्तले. आता यावरी तो वैकुंठनातू देखोनी सखेद पार्थू कवणे परी परमार्थू निरूपिल ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञान देव म्हणे आता निवृत्तीदासू।
अगदी त्याप्रमाणे त्याने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुखाने फार पिडलेला दिसला। मग धनुष्यबाण त्याने टाकून दिले आणि त्याला रडू आवरेनासे झाले। संजय म्हणाला, राजा ऐक, तेथे अशी गोष्ट घडली। आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील, ती आता पुढे येणारी सविस्तर कथा ही ऐकाव्यास फार कौतुक कारक आहे आणि म्हणून फार काळजीपूर्वक ही कथा ऐकावी असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात।
इति श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः। श्री सच्चिदानंदार्पणमस्तु। शुभम भवतु। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।